गणना अध्याय 23। बलाम बालाकास म्हणाला, इथे 7 वेद्या बांधा आणि माझ्यासाठी 7 बैल आणि 7 मेंढे तयार ठेवा. बलामानी सांगितले तसे बालाकाने 1 मेंढा व 1 बैल प्रत्येक वेदीवर मारला. नंतर बलाम बालाकाला म्हणाला, तू या होमबलीजवळ थांब, मी दुसरीकडे जातो. नंतर परमेश्वर माझ्याकडे येईल आणि मी काय बोलायचे ते मला सांगेल. नंतर बलाम उंच जागी गेला. देव त्या जागी बलामाकडे आला आणि बलाम म्हणाला, मी 7 वेद्या तयार केल्या आहेत आणि प्रत्येक वेदीवर मी 1-1 मेंढा व बैल बली दिला आहे. नंतर परमेश्वराने काय बोलायचे ते बलामास सांगितले. परमेश्वर म्हणाला, बालाकाकडे परत जा आणि मी सांगतो तेच त्यास जाऊन सांग. तेव्हा बलाम बालाकाकडे परत आला आणि तो आपल्या होमारपणाजवळ उभा होता आणि मवाबाचे सर्व पुढारी त्याच्या बरोबर होते. नंतर बलामाने आपला संदेश सांगण्यास सुरुवात केली आणि म्हणाला, पूर्वेकडील अराम पर्वतावरून मवाबाचा राजा बालाक याने मला येथे आणले. तो म्हणाला, ये माझ्यासाठी याकोबाला शाप दे, ये इस्रायलींना विरोध कर. ज्याला देवाने शाप दिला नाही त्यास मी कसा शाप देऊ? ज्याला परमेश्वराने धमकी दिली नाही त्यास मी कशी धमकी देऊ? मी त्या लोकास पर्वतावरून बघू शकतो, मी त्यांना उंच डोंगरावरून बघतो. पहा, तेथे लोक एकटेच राहत आहेत आणि ते स्वतःला सर्वसाधारण राष्ट्रामध्ये गणित नाहीत. इस्रायलाचा केवळ 4 हिस्सा कोण मोजेल? किंवा याकोबाच्या धुळीचे कण कोण मोजू शकेल? मला नीतिमान मनुष्याप्रमाणे मरण येऊ दे आणि त्यांच्याप्रमाणेच माझ्या जीवनाचा शेवट होऊ दे. बालाक बलामास म्हणाला, तू हे काय केलेस? माझ्या शत्रूंना शाप देण्यासाठी मी तुला येथे आणले, पण पहा, तू तर त्यांना आशीर्वाद दिलास. बलामाने उत्तर दिले व म्हणाला, परमेश्वराने माझ्या मुखात जे घातले केवळ तेच मी बोलण्याची काळजी घेऊ नये काय? नंतर बालाक त्यास म्हणाला, म्हणून माझ्या बरोबर दुसऱ्या जागी ये, तिथून तुला ह्यातील आणखी बरेच लोक दिसू शकतील. तू त्या सगळ्यांना बघू शकणार नाहीस, पण त्यांचा काही भाग तुला दिसू शकेल. कदाचित त्या जागेवरून तू त्यांना माझ्यासाठी शाप दे. तेव्हा बालाक बलामास पिसगाच्या माथ्यावरील सोफीमाच्या माळ्यावर घेऊन गेला. तेथे बालाकाने 7 वेद्या बांधल्या. नंतर बालाकाने प्रत्येक वेदीवर 1 बैल आणि 1 मेंढा बली दिला. तेव्हा बलाम बालाकाला म्हणाला, तू येथे आपल्या होम बलीजवळ या वेदीजवळ थांब, मी तिकडे जाऊन देवाला भेटून येतो. परमेश्वर बलामाकडे आला आणि काय बोलायचे ते त्याने त्यास सांगितले. नंतर परमेश्वराने बलामास बालाकाकडे जायला सांगितले आणि त्याने सांगितलेलेच बोलायला सांगितले. म्हणून बलाम बालाकाकडे परत गेला. बालाक वेदीजवळच उभा होता. मवाबाचे पुढारी होमबलीपाशी उभे होते. बालाकाने बलामास येताना पाहिले आणि तो म्हणाला, परमेश्वराने काय सांगितले? बलामाने त्याच्या संदेशास सुरुवात केली. तो म्हणाला, बालाका उठ आणि ऐक, तू सिप्पोरेच्या मुला, माझे ऐक. देव मनुष्य नाही की त्याने खोटे बोलावे, किंवा तो काही मनुष्य प्राणी नाही की त्याने मन बदलावे. जर त्याने काही वचन दिले तर तो ते केल्याशिवाय राहील काय? तो बोलला आहे, मी हे करील, तर ते तो पुरे केल्याशिवाय राहील काय? पहा, मी आशीर्वाद द्यायला आज्ञा केली, देवाने आशीर्वाद दिला आणि मी तो उलटा फिरवू शकत नाही. त्यास याकोबात काही कष्ट किंवा इस्रायलात त्रास दिसला नाही. त्यांचा परमेश्वर देव त्यांच्या बरोबर आहे. राजाचा जयघोष त्यांच्यात आहे. देवाने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले. ते रान बैला इतके शक्तिमान आहेत. याकोबाच्या विरुद्ध मंत्रतंत्र चालणार नाही. आणि इस्रायलींना दैव प्रश्न सांगणारे हानी पोचू शकत नाही. याकोबाविषयी व इस्रायलाविषयी म्हणतील की, पहा देवाने केवढे महान कार्य केले, पहा लोक सिंहिणी सारखे उठत आहेत, सिंहासारखा बाहेर येतो आणि हल्ला करतो, तो त्याची शिकार खाऊन आणि वधलेल्यांचे रक्त प्यायल्याखेरीज तो खाली बसणार नाही. नंतर बालाक बलामास म्हणाला, तू त्यांना शापही देऊ नको आणि आशीर्वादही देऊ नको. बलामाने बालाकास उत्तर दिले, मी तुला आधीच सांगितले होते की परमेश्वर जे सांगेल तेच मला बोलता येईल. नंतर बालाक बलामास म्हणाला, तेव्हा माझ्या बरोबर दुसऱ्या ठिकाणी ये, कदाचित देव आनंदी होईल आणि तुला त्या लोकास शाप द्यायची परवानगी देईल. म्हणून बालाक बलामास घेऊन पौर पर्वताच्या माथ्यावर गेला. या पर्वतावरून वाळवंट दिसते. बलाम बालाकाला म्हणाला, इथे सात वेद्या बांध, नंतर सात बैल आणि सात मेंढे बली देण्यासाठी तयार कर. बलामाने सांगितल्याप्रमाणे बालाकाने साऱ्या गोष्टी केल्या. बालाकाने वेदीवर बैल आणि मेंढे बली दिले.